तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
हाय, मी संजय जाधव. तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
ऍक्शन.
बरं, मला सांगा की तुमची पहिली फिल्म जी मी बघितली थिएटर मध्ये जाऊन, दॅट वॉज चेकमेट. मला खूप छान वाटलं की यार मराठीमध्ये वेगळा सब्जेक्ट वेगवेगळ्या अँगलनी विचार करायला लावणार. आणि अगेन आय एम अ थिएटर स्टुडंट, त्यामुळे अर्थात फिल्म कशी बघायची हे आम्हाला ऑलरेडी शिकवलं जातं, यु नो. सो त्यावेळेस तुम्हाला काही डिफिकल्टीज आणि ओव्हरऑल नंतर सुद्धा काही फिल्म्स केल्या, त्यावेळेस काही ऍडजस्टमेंट बजेट लॉस मध्ये गेलात, अशा कोणत्या फिल्म्स होत्या आणि चेकमेटची तुमची काय आठवण आहे?
चेकमेटलाच मी खूप प्रॉब्लेम मध्ये होतो. म्हणजे चेकमेटचं बेसिकली स्क्रिप्ट जे आहे ना, ती फिल्म बघितल्यावर आपल्याला कळतं की अच्छा अशी फिल्म आहे, पण ती स्क्रिप्ट लेवलला जी आहे ना फिल्म, त्याच्यात खूप गडबड आहे ना. कारण ते व्हिज्युअलाइज नाही होणार तुम्हाला की ही फिल्म अशी दिसू शकते. जवळजवळ 2 वर्ष मी ती फिल्म घेऊन फिरत होतो इंडस्ट्रीतल्या प्रत्येक प्रोड्युसरला मी ती फिल्म ऐकवली, पण त्यावेळी नोबडी वॉज रेडी. वन फाईन डे आय गॉट अ प्रोड्युसर, आय स्टार्टेड चेकमेट, अँड इमिजिएटली दॅट प्रोड्युसर हॅड टू फेस सम प्रॉब्लेम्स, ही बॅक्ड आउट. अँड बाय द टाइम मी आणि हर्षद आणि आमचं प्रोडक्शन हाऊस होतं, सो आम्ही आमच्या खिशातून पैसे टाकून कर्ज घेऊन आणि आम्ही अशी चेकमेट बनवली. पण त्याच्यानंतर खूप प्रॉब्लेम्सना फेस करायला लागलं. म्हणजे ती फिल्म त्या प्रोड्युसरच्या नावावर होती, ती आमच्या नावावर नव्हती, पण पैसे आमचे लागले होते. त्याच्यानंतर युअर फ्रेंड्स बिकम युअर एनिमीज बिकम युअर फ्रेंड्स, ह्या सगळ्या सिच्युएशन त्यावेळी चेकमेटमध्ये व्हायला लागल्या होत्या. आणि आय वॉज गोईंग थ्रू व्हेरी व्हेरी लो फायनान्शियली स्पेशली, कारण मार्केटमधनं आम्ही पैसे उचलले होते आणि वो सब कुछ बहुत ही बुरा पीरियड था. उस पीरियड में एक अनिल सातपुते नाम का बंदा आया लाइफ में, जिसने मुझे हाथ दिया एंड ही सेड आई विल प्रोड्यूस योर फिल्म. फाइनली चेकमेट रिलीज झाला. त्याच्या आधी जवळजवळ 2 वर्ष ऍस्ट्रॉलॉजर म्हणू नका आणि रस्त्यावरचा पोपटवाला म्हणू नका, इथपर्यंत सगळ्यांना विचारलं होतं की ह्या फिल्मचं काय होईल. एव्हरी ऍस्ट्रॉलॉजर सेड की ही फिल्म रिलीज होणार नाही. आणि ती फिल्म ज्या पद्धतीने रिलीज झाली ना, जागोजागी होर्डिंग्स लागले होते, क्रिटिकल अक्लेम मिळाला होता. सो इट वॉज अ नाईस फिलिंग, बट येस चेकमेट इज अन एक्सपिरियन्स.
अँड हू कॅन फॉरगेट दुनियादारी. सई, जीतू, स्वप्नील ह्या सगळ्यांचे दुनियादारी फिल्मच्या मेकिंगच्या वेळेसचे किस्से ऐकायचे आहेत, मग माझ्यासोबत ऐकत रहा लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.
मला सक्सेस 2 फिल्म्समुळे मिळाला. एक तर डोंबिवली फास्ट, म्हणजे डोंबिवली फास्ट ज्यावेळी रिलीज झाला त्याच्या आदल्या दिवशी आय वॉज शूटिंग इन पुणे ओनली फॉर आई शपथ. गुरुवारी आय वॉज शूटिंग इन पुणे, एफटीआय ला होतं शूटिंग, आणि नेक्स्ट डे पण एफटीआय ला शूटिंग होतं. पण शुक्रवारी दुपार नंतर लोकांची ना वागण्याची पद्धतच बदलली. म्हणजे एव्हरी वन स्टार्टेड ट्रीटिंग मी लाईक अ सिनेमॅटोग्राफर. तब तक मी कॅमेरामॅन था, यु नो. जे लोक कालपर्यंत मला अरे संजय म्हणत होते ते सडनली दादा म्हणायला लागले. अँड सेकंड फिल्म इज दुनियादारी, की ओव्हरनाईट तुमचं विश्व कसं बदलू शकतं ना, हे दुनियादारीने मला दाखवलं. की थर्सडे नाईट वॉज डिफरंट, अँड म्हणजे फ्रायडे मॉर्निंग 11:30 नंतर माझं आयुष्यच बदलून गेलं.
प्रत्येकाला एक वेगळी ओळख मला वाटतं तुम्ही त्या फिल्म मध्ये दिली. स्वप्नीलचा सुद्धा ग्राफ एकदम वर गेला, त्यानंतर सईचा ग्राफ खूप वर गेला, एव्हरीबडी यु नो इन दॅट फिल्म. सो दुनियादारीच्या वेळेसचे काही किस्से मला ऐकायला आवडते.
दुनियादारी वॉज अ मिरॅकल राईट फ्रॉम डे वन. शूटिंग सुरू झालं, मला आठवतंय पहिला शॉट इकडे पुण्यातच आम्ही शूट करत होतो. होताना कभी कभी बोलते लोक देव तुमच्याकडनं वदन घेतो. तसं झालं की स्वप्नील बाईकवर स्कार्फ घेऊन चाललाय, ते टिक टिक वाजत आहे मधला एक शॉट आहे. सो तो शॉट होता आणि स्वप्नील आला सेटवर आणि स्वप्नील म्हणाला, भाय वी आर गोइंग टू क्रिएट अ हिस्ट्री. मला काय लागलं टिपिकल फिल्मी होगा, बट ऍक्च्युली वी क्रिएटेड अ हिस्ट्री. प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे साधी साधी गोष्ट तुला सांगू की वैभव चिंचाळकर माझा आता खूप मोठा डिरेक्टर आहे, तो ही केम अप विथ दिस लाईन, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. ओके, ही वैभव चिंचाळकरची लाईन आहे. त्याच्यानंतर चिन्मय मांडलेकरने ती लाईन लिहिली होती, तेरी मेरी यारी, मग पत गेली दुनियादारी. ही त्याने खूप वर्षापूर्वी लिहिली ती लाईन. जीतू जोशी शूटिंग करताना रात्री मला 12:30-1 दरम्यान मला म्हणाल, दादा मेरे को ऐसा लगता है कि जब एंड करेंगे ना हम लोग तो दिग्या ने ना श्रेयस को बोलना चाहिए कि ऊपर वाले को बोलना तेरी मेरी यारी मग. एंड वी यूज दैट एंड दैट रियली वर्क्ड. क्रेडिट असं कोणाचं एकाच नाही, यु नो, एव्हरी वन वर्क्ड टुवर्ड्स इट. सई तामणकरचं लेट येणं सेटवर हे तेव्हापासून ऍक्च्युली ट्रेंड झाला माझ्या सेटवर की सई तामणकर लेट येणार, मग मी चिडणार, मग मी तिला सांगणार तुझं पॅकअप आहे, मग ती ओके सॉरी वगैरे म्हणणार आणि मग तिचं शूटिंग चालू होणार. हा ट्रेंड दुनियादारीपासून ऍक्च्युली माझ्यामध्ये चालू झाला आणि मला नंतर असं कळलं की ती कोणत्या सेटवर असं करत नाही. म्हणजे परवा मला सचिन कोंडलकर म्हणत होता, सई तामणकर इज सच अ प्रोफेशनल आर्टिस्ट, ती वेळेत येते, वेळेत तयार होते. अँड आय वॉज लाईक अच्छा
इंटरेस्टिंग ना. पण कोण येतं लहानपणापासून संजयजींच्या स्वप्नात, किसके है ये सबसे बड़े फैन, सुनिए थोड़ी देर में मेरी यानी कलाकार श्रुति के साथ ऑन लाइट्स कैमरा एक्शन 93.5 रेड एफएम बजाते रहो.
तुम्ही मी असं ऐकलं की क्रिकेटर सुनील गावस्कर यांचे खूप मोठे फॅन आहात आणि तुम्ही त्यांच्या समोर तुमची बोलती बंद होते.
मला रोज सकाळी ना स्वप्नात माझ्या सुनील गावस्कर उठवायला यायचा, संजू उठ, आणि मग मी उठायचो. जेन्युइनली आय एम नॉट जोकिंग, स्वप्नात सुनील गावस्कर यायचा. सुनील गावस्कर इज लाईक गॉड फॉर मी. सो वन फाईन डे व्हॉट हॅपन्ड, आय वॉज शूटिंग इन चेन्नई आणि चेन्नईवरनं मला इमिजिएटली मुंबईला जायचं, मला मुंबईला दुसरं शूट होतं. मी एअरपोर्टकडे धावलो तब तक मी बहुत लेट हो चुका था आणि आय रिअलाइज की फ्लाईट थांबलंय आणि माझ्यासाठी थांबलंय फ्लाईट. तर फ्लाईट खच्चाखच भरा हुआ था आणि एव्हरी वन आर लुकिंग ॲट मी की तेरी लिए फ्लाईट रुकी आहे. मग मी कोणाकडे बघत नव्हतो, मी आपला गपचूप बसलो आणि माझ्या बाजूला अजून एक सीट होती. तर मला वाटलं मेरी लिए रुकी आहे फ्लाईट, फ्लाईट माझ्यासाठी थांबलीच नव्हती ॲक्च्युली. ओके थोड्या वेळाने ना सर आगे आल्या आल्या कॅप्टनने त्यांना विश केलं. ही वॉज सिटिंग नेक्स्ट टू मी,
सुनील
गावस्कर, सुनील गावस्कर गूज बम्स. सो सुनील गावस्कर इज सिटिंग नेक्स्ट टू मी. मला कळेच ना की आयला आता काय करायचं. एक तर चेन्नईची फ्लाईट आहे ना यार, वो 2 घंटे का ट्रॅव्हलर आहे आणि बाजूला सुनील गावस्कर आहे. तो मला ना सुचत नव्हतं आणि मी आय एम टेलिंग यू, मी त्या फ्लाईट मध्ये ना खाणं वगैरे सोडून मी पाणी पण नाही प्यायलो. म्हटलं पाणी पिताना मी काय चुकलो आणि पडलं याच्यावर तर लपड नको. आय वॉज सिटिंग लाईक दिस, आजूबाजूचे लोक सुनील गावस्कर के साथ ऑटोग्राफ ले रहे हैं और सब कुछ कर रहे हैं एंड दे वर टॉकिंग. आणि ते गेल्यानंतर मी असा सुटकेचा निश्वास टाकला की आय लव गॉड बेटर था यार बाजू में अपने. आणि त्याच्यानंतर आता लास्ट इयर ऑस्ट्रेलियाला आम्ही होतो मिक्टा अवॉर्डसाठी, तर तेव्हा वी वर प्लेईंग अ क्रिकेट मॅच आणि सुनील गावस्कर आले होते आणि त्यावेळी पण सगळे बोलत होते, महेश मांजरेकर पासून सगळे त्यांच्याशी मस्त बोलत होते आणि मी असा एक कोने में एक लडका रे चांगला आहे. सो मॅच खेळताना सडनली मला असं स्ट्राईक झालं की त्यांच्या हातात मार्कर पेन आहे. सो मी पॅडअप वगैरे केलं होतं ऍक्च्युली आणि मी इमिजिएटली गेलो सर सर ऑटोग्राफ आणि त्यांनी बहुत अच्छे से ऑटोग्राफ टी शर्ट पे दिया. वो टी शर्ट अभी भी मेरे पास है एंड दैट मोमेंट इज स्टिल देयर हियर. आई एम रियली ग्रेट फैन ऑफ सुनील गावस्कर.
सो सुनिए इनकी जिंदगी के सारे राज एक्सक्लूसिवली ऑन लाइट्स कैमरा एक्शन 93.5 रेड एफएम बजाते रहो. मी कलाकार श्रुति तुमच्या सोबत.
यू नो पीआर हा बिझनेस खूप सध्या यु नो जोरदार सुरू आहे की इवन मी म्हणते रेडिओवर पण 10 वर्षांपूर्वी मी जेव्हा रेडिओत होते तेव्हा किती कमी स्टार्स आमच्या स्टुडिओला यायचे. ज्या लेवलला आता यु नो सगळे स्टार्स येतात टू प्रमोट देअर फिल्म, टू प्रमोट देम सेल्फ, यु नो ते खूप चांगल्या प्रमाणाने वाढलं आहे आता आणि त्यामुळे आम्हाला पण कुठेतरी खूप मजा येते तुमच्या लाईफबद्दल जाणून घ्यायला. सो तुमचं पण एक ड्रीमर पी आर म्हणून तुम्ही एक पी आर एजन्सी सुरू केली आहे. सो हाऊ डिड दिस स्टार्ट?
दुनियादारी करताना आय रिअलाइज की बऱ्याच वेळा असं होतं ना की अरे ही गोष्ट अशी व्हायला पाहिजे होती, ह्याचं प्रमोशन असं व्हायला पाहिजे होतं, ह्याच्यासाठी जर माझी कंपनी असेल तर किती बरं होईल. अँड दॅट इज हाऊ वी स्टार्टेड ड्रीमर्स पी आर, म्हणजे मी आणि दीपक राणे वी आर पार्टनर्स अँड वी स्टार्टेड दिस ड्रीमर्स पी आर आणि नाव इट इज डुईंग रिअली गुड. आय मीन सोशल मीडियावर तर खूप चांगलं करतात.
हर्षदा खानविलकर तुमची खूप चांगली मैत्रीण आहे, तुम्ही जिग्री दोस्त आहात, तुम्ही पार्टनर्स आहात, यु नो. सो हे तुमचं इक्वेशन कधी जुळलं?
ऍक्च्युली आभाळ माय करत असताना हर्षदा भेटली. इनिशियली वी यूज टू हेट इच अदर. हर्षदा आली ना समोर की मी फक्त शिवी घालायचो नाही, बाकी सगळं करायचो मी आणि हर्षदा पण तेच करायची. ऍक्च्युली हर्षदा आणि सुकन्या दोघी मिळून असं कानात बोलायच्या की दही पिके आहेत एक सुबे सुबे वगैरे असं बोलायच्या. ओके इतकं वाईट बोलायच्या. पण समहाव कधी आईस ब्रेक झाला आमचा कळलं नाही. वी स्टार्टेड मीटिंग, वी स्टार्टेड टॉकिंग अँड वी स्टार्टेड अवर प्रोडक्शन हाऊस अँड वेन वी डीड चेकमेट ऍक्च्युली तोपर्यंत वी वर जस्ट फ्रेंड्स. पण चेकमेटच्या वेळी माझी सिच्युएशन अशी होती की मी घरातही सांगू शकत नव्हतो कोणाला की मी किती मेसमध्ये आहे, कारण मी आणि हर्षदाने तो मेस क्रिएट केला होता. मार्केटमधून पैसे उचल, ह्याला पैसे दे, त्याला पैसे दे, पण आपली फिल्म करूया. आणि त्यावेळी ना मी ऍक्च्युली मेलो असतो हार्ट अटॅकने. ओके इतका प्रेशरमध्ये होतो मी. त्यावेळी हर्षदा स्टूड बिहाइंड मी. म्हणजे आज माझ्या जो पॉझिटिव्ह अप्रोच आहे किंवा जसं तू म्हणलेस की मी तुम्हाशी गप्पा मारू शकतेस. ही जी पॉझिटिव्हिटी आहे ना किंवा हा अप्रोच आहे ना, हा हर्षदमुळे आला. म्हणजे एक मित्र तुमच्या आयुष्यात, एक माणूस तुमच्या आयुष्यात असा लागतो की ज्यावेळी तुम्ही वर जाताना तू चुकीचं करतोस हे सांगणारा एक माणूस लागतो. सो दॅट इज हर्षदा फॉर मी. सो बिकॉज ऑफ हर आय एम हिअर ऍक्च्युली, अदरवाइज आय वुड हैव गॉन.
बात यही खतम नाही हुई. संजय जाधव अजून एका व्यक्तीचे खूप मोठे फॅन आहेत आणि त्यांच्यासोबतच होती त्यांची आयुष्यातली लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट. हे कोण आहे ह्यासाठी थोडीशी वाट बघा. माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऐकत रहा लाइट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम, बजाते रहो.
आयुष्यातल्या इतक्या मोमेंट्स आहेत, तुमच्या आयुष्यातली तुमची अशी लाइट्स कॅमेरा ऍक्शन मोमेंट तुम्ही कोणत्या क्षणाला म्हणाल?
आय वॉज इन अलिबाग. मी क्षणभर विश्रांतीसाठी लोकेशन रेकी लोकेशन हंट करत होतो आणि मला फोन आला फिल्मफेअर कडनं दॅट आय एम नॉमिनेटेड फॉर फिल्मफेअर अवॉर्ड्स फॉर मुंबई मिरिजान ॲज अ सिनेमॅटोग्राफर. सो आय वॉज थ्रिल्ड अँड आय वॉज मोर थ्रिल्ड वेन आय केम टू नो की त्या नॉमिनेशन लिस्टमध्ये संतोष शिवन इज वन नेम. सो संतोष शिवन इज लाईक अनदर गॉड फॉर मी. आणि संतोष शिवन आणि विनोद प्रधान हे दोन लोक आहेत ना, हे लेजेंड्स आहे हमारे लिए. आय वॉज शूटिंग फॉर सी कंपनी आणि अनुपम खेर सरांचा क्लोजअप होता आणि मी लाइटिंग करत राहता आणि सडनली मी असं स्टुडिओचा फ्लोअर उघडताना बघितला दरवाजा, संतोष शिवन केम आणि वो बी कॅमेरामॅन आहे ना. अँड आय सेड अरे तू का तुझा इथून आणि तू जायला तयार होईना. बरं माझा क्लोजअप होता रे साधा सिम्पल, तर मी उगीच वेळ खात होतो की अरे थोडा इसको इधर करो, फिर थोडा मम्मी उगीच बाहेर गेलो की हा जाईल ना तर मी शूटिंग करेन. आणि एका पॉईंटला ना तो दिसेन असं झालंय. म्हटलं चला चला शॉट घेऊया, चला मी बसलो कॅमेरावर आणि खेर साहेब रेडी झाले आणि मी सवयीने माझ्या मागच्या लाईट कडे बघितलं रे, तो पिछे का लाईट देखने गया तो इधर खडा. तर असं झालं ना माझं की तू नको ना बघू. खेर साहेबांना कळत होतं की माझं काय चाललंय ते आणि शॉट हो गया. और फिर खेर साहेब म्हणाले अच्छा मैं मॅनेटी में बैठा हूं. संजय अभी तू पार्टी देगा पूरे युनिट को. बोला क्या हुआ सर? संतोष वॉज प्रेजिंग युअर लाइटिंग. क्या? आणि मी आय एम टेलिंग यू त्या दिवशी मी अख्ख्या युनिटसाठी बिअर मागवल्या की आज बॉस आज पार्टी मेरी तरफ से. सो दॅट वॉज अनदर फॅन बॉय मोमेंट. सो संतोष शिवन्स नेम वॉज देअर इन नॉमिनेशन लिस्ट अँड आय वॉज देअर नॉमिनेटेड. मला पण अवॉर्ड नाही मिळालं, संतोष सरांना पण नाही मिळालं, रॉकॉनला अवॉर्ड मिळालं त्या वर्षी. सो दॅट वॉज वन लाईट कॅमेरा ऍक्शन मोमेंट फॉर मी. अँड अनदर थिंग ऑफकोर्स, दुनियादारी ज्यावेळी रिलीज झाला फ्रायडेला पुण्याला चाललो होतो आणि आय गॉट अ फर्स्ट कॉल फ्रॉम नानूभाई की ऑल ओव्हर महाराष्ट्र हाऊसफुल आहे दुनियादारी. आणि आय एम टेलिंग यू एक्सप्रेस वेला मी गाडी थांबवली आणि मी अर्धा तास रडत होतो. आय वॉज क्राईंग अँड आय वॉज हाऊलिंग, खूप रडत होतो आणि मजा आली. सो दॅट वॉज अनदर मोमेंट फॉर मी,
सच अ नाईस मोमेंट. आणि आता जर तुम्ही रेडिओ जॉकी झालात तर कोणाचा इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल?
बेबी पहिले तर तेरा ही लुंगा क्योंकि इतनी बात करती है तू.
अच्छा, व्हाट वॉज द बेस्ट थिंग अबाउट दिस इंटरव्ह्यू?
कोणालाही आवडेल. वन ब्युटिफुल लेडी इज आस्किंग यू अँड इंटरव्ह्यूइंग यू अँड आय एम सिटिंग इन फ्रंट ऑफ अ ब्युटिफुल लेडी फॉर 2.5 hours. सो इट्स अ ग्रेट थिंग फॉर मी, आय रिअली एन्जॉयड.
पण एक जॉब ऑफर जर तुम्हाला मला द्यायची असेल, कारण यू हॅव सो मेनी ऑफिसेस, यू हॅव सो मेनी ऑप्शन्स, सो एक जॉब ऑफर तुम्ही कोणती द्याल?
तुला द्यायची असेल तर आय विल स्टार्ट माय रेडिओ स्टेशन अँड हा ड्रीमर्स रेडिओ.
फक्त पॅकेज आपण नंतर द्यायचे. थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू मी आणि इतक्या बिंदासपणे सगळ्यांना यु नो तुमच्या आयुष्यातले इतके किस्से सहजपणे सांगितल्याबद्दल.
थँक्यू, आय रिअली एन्जॉय श्रुती, आय रिअली एन्जॉय अँड गॉड ब्लेस यू. खूप मजा येते तुझ्याबरोबर बोलताना, नेहमीच मजा येते अँड आय रिअली एन्जॉयड इट.
थँक्यू,
गॉड ब्लेस यू. लाइट्स कॅमेरा
ऍक्शन. Hi, I'm Kristen Bell, and if you know my husband Dax, then you also know he loves shopping for a car. Selling a car? Not so much.
We're really doing this, huh?
Thankfully, Carvana makes it easy. Answer a few questions, put in your VIN or license, and done. We sold ours in minutes this morning, and they'll come pick it up and pay us this afternoon.
Bye-bye, Truckee.
Of course, we kept the favorite.
Hello, other Truckee.
Sell your car with Carvana today. Terms and conditions apply.